అఖండమంగళాకారణం చరాచరం తత్పదం దర్శితం యేన తస్మై శ్రీగురవే నమః. ఆనందమానందకరం ప్రసన్నం జ్ఞానస్వరూపం విజయోదరూపం యోగీంద్రమీత్యం అవలోకవైద్యం శ్రీసద్గురుం గగన చెవడే జైసే పవను హి గగని చెవడాచి అసే సహజే హాలవిలియా వేగళా దిసే ఎనవి గగన తెచితో. గగన జెవడా వ్యాపక తెవడా గగనామధ్యే అసణారా పవన దేఖీల్ గగన ఇత్కాస్ గగనాచ్యా మానానేచ్ వ్యాపక. फक्त गगनाच्या ठिकाणी जर काही हालचाल झाली तर पवन जाणवतो. एरवी गगन देची तो एरवी गगन आणि पवन असा फरक करता येत नाही. तैसे भूत जात माझ्या ठाई कल्पिते कल्पिचे तरी आभासे काही. त्या प्रकारे वस्तुत भूत जात माझ्या ठिकाणी आहे अशी कल्पना जर केली तर काही एक भास मागविस्त असं भगवंत म्हणतात. निर्विकल्पासी तरी नाही निर्विकल्पी तरी नाही तेथ मी चिनी आगवे. पण हाच कल्पनेचा आभास नाहीसा झाल्यानंतर कल्पना रहित अशा ठिकाणी एक मीच परमात्माच जसा ठरून राहिलेला आहे असावा म्हणून नाही आणि असे हे कल्पनेचे मी सौरसे जे कल्पना लोपे भ्रंशे कल्पनेसेवे होय. कल्पनेबरोबर आहे असं निर्माण होतं आणि कल्पना नाही असं झालं की जे नाहीसं होऊन जातं. ध्यानामध्ये जेव्हा कल्पना निर्माण होते तेव्हा आपण ऑफिसमध्ये जाऊन काम करतो प्रत्यक्ष डोळ्यांतून ध्यानाला बसलेले असतो. आपण प्रवास करतो प्रत्यक्षतः ध्यानाला बसलेले असतो. आपण पहिला दिवाळ सण साजरा करत असतो जावयांना काय काय वस्तू देत असतो प्रत्यक्ष ध्यानाला बसलेले असतो. कल्पना आली की जगत आलं आणि कल्पना जर संपली कल्पना जर नाहीशी झाली मनच नाहीसं झालं त्याच्याबरोबर सगळंच नाहीसं होतं. त्याची कल्पिते मुद्दल जाये तरी असे नाही हे के आहे म्हणून पुढं ती रूप आहे हा ऐश्वर योगू मया ततम इदम सर्व जगत अव्यक्त मूर्तीना मत स्थानी सर्व भूतानी नचाहं तेष्व वस्थिता नच मस्थानी भूतानी पश्चमे योगमेश्वरम असं भगवंत म्हणतात. अव्यक्त मूर्तीन अशा मीच हे सर्व जगत व्यापून राहिलेलं आहे. माझ्या ठिकाणीच मत स्थानी सर्व भूतानी सर्व भूत मात्र माझ्या ठिकाणीच आहेत. माझ्यापासून दूर कुठंच पळून जाऊ शकत नाही. पण आपण भगवंताच्या ठिकाणी नाही किंवा भगवंतच नाही असं समजणाऱ्यांच्या पक्षी मात्र मी त्यांच्या ठिकाणी नाही. नच मत स्थानी भूतानी पण माझ्या ठिकाणी भूत मात्र आहेत हेही खोटं. जे जसं आहे तसा एक मीच आहे. विश्व निर्माण झालं परमात्म्यापासून परमात्माच प्रगट झाला. विश्व या नावाची कोणतीच वस्तू प्रगट झाली नाही. असं म्हणतात की एक संकल्प निर्माण झाला, एकोहम बहुस्याम प्रजा येईल, मी एकटा एकमेव होतो, मी बहुविध व्हावं, असा संकल्प झाला. तो जाणीव रूप असल्यामुळं त्याच्या ठिकाणी संकल्प झाला. तो एकटा असला तरी तो ज्ञान स्वरूप आहे, जाणीव स्वरूप आहे, चेतन स्वरूप आहे. त्याला आपण आहोत हे समजलं. उपनिषद असं म्हणतात की तो म्हणू लागला सोहमस्मी, तोच मी आहे, तोच मी आहे. आणि त्याच्या ठिकाणी संकल्प झाला की मी एकच आहे, आता बहुविध व्हावं. आणि हे बहुविध विश्व निर्माण झालं म्हणजे काहीच झालं नाही. तिथं डोंगर दऱ्या झाल्या, प्राणी मात्र झाले, नद्या वाढायला लागल्या, मनुष्य मात्र झाला, स्त्री पुरुष सर्व झाले. पण सगळे परमात्माच म्हणून झाले. जनकांच्या दरबारामध्ये शुकदेव गेले जनकांना सद्गुरु करण्यासाठी. म्हणून जनकांनी विचारलं की तू इथे येताना काय काय पाहिलंस. तेव्हा शुक असं म्हणाले की मी इथे येताना सातेचा रस्ता पाहिला, साखरेचीच दुकानं पाहिली, त्याच्यात साखरेच्याच वस्तू मांडून ठेवलेल्या पाहिल्या. राजवाड्यापाशी आलो तेव्हा साखरेचा राजवाडा पाहिला, साखरेच्या पाहिल्या पाहिल्या. आणि आता काय पाहतो आहेस? आता एक साखरेचा पुतळा दुसऱ्या साखरेच्या पुतळ्याशी बोलतो आहे. ते म्हणाले जात तुला ज्ञान झालेलं आहे, इथं दुसरं काहीच झालेलं नाहीये. परमात्माच एक वस्तू, बाकी सर्व अवस्तू, असं रामकृष्ण म्हणायचे. तोच एक वस्तू, बाकी सगळे अवस्तू. अशा प्रकारचा ऐश्वर योग जाणून ऐसिया प्रतीती बोध सा सागरी तू आपण या ते कल्लोळू एक करी. अशा या प्रतीती बोधरूपी समुद्रामध्ये तू एक कल्लोळ होऊन राहा. जसा कल्लोळ आणि सागर हे अभिन्न एकमेकांपासून, सागरातूनच लाटा निर्माण होतात आणि सागरामध्येच निघून जातात, तसा तू आपल्या स्वतःला एक कल्लोळ समज. मग जव पाहसी चराचरी तव तूची आहसी. मग या बुद्धीनी या दृष्टीने जेव्हा चराचर विश्वाकडे पाहशील तेव्हा आपल्या स्वतःला एक अल्प असा कल्लोळ समजशील आणि सर्व विश्व प्रभुमय तुला दिसेल. अशा प्रकारचा ऐश्वर योग सांगितल्यानंतर या नव्या अध्यायात आणखी विषय आले. प्रकृती माझ्यापासूनच निर्माण झाली, मी प्रकृतीला माझ्या स्वाधीन करून विश्व निर्माण करतो, उत्पन्न करतो. आठव्या अध्यायात सांगितलेलाच विषय परत या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितला. पण अशा प्रकारच्या कोणत्याही कर्मामध्ये नचमान तानी कर्माणी निबंधनंती भारत, विश्वाची निर्मिती होते आणि विश्वाचा लोप देखील होतो. पण या कोणत्याही कर्मामध्ये मी किंचितही लिप्त होत नाही, माझ्या अधिष्ठानावर हे होतं म्हणून मी करतो. एरवी आपोआप घडतं आणि आपोआप निघत, नाहीस होऊन जात. मी याच्यामध्ये उदासीन वदत आसीन हा असत हा तेषु कर्मसु, की सर्व कर्म करत असताना मी अत्यंत उदासीन असतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ना की न जन्मता त्याचं जन्मण आणि काहीही न करता त्याचं कर्म करणं. हे प्रत्यक्ष अवतार जेव्हा घडतो तेव्हा माझे अजत्वे जन्मणे व क्रियताची कर्म करणे. पण जेव्हा अवतार चालू नसतो तेव्हा जेव्हा रामचंद्र अवतार घेऊन येतात आणि काही कार्य करतात, जेव्हा भगवान श्रीकृष्ण येतात आणि काही कार्य करतात, तेव्हा हे लागू आहे माझे अजत्वे जन्मणे आणि अप्रियताची कर्म करणे. आणि एरवी एरवी देखील न करता त्यांच्याच योगाने सर्व चाललेलं आहे. ते या सर्व सृष्टीच्या खेळामध्ये अत्यंत उदासीन आहेत, अलिप्त आहेत, पण त्यांच्याच अध्यक्षतेखाली सगळी कर्म चाललेली आहेत. मयाध्यक्षेन प्रकृती सुयते स चराचर, माझ्या अध्यक्षतेखाली सगळी प्रकृती उत्पन्न होते, चराचर सृष्टी निर्माण होते. हेतु नानेन कौंतेय जगत विपरिवर्तते, आणि अध्यक्षत्वाच्या हेतूने निमित्ताने केवळ मी इथं आहे म्हणून जसं चुंबकाच्या संविधानाने केवळ त्याच्या अवतीभोवतीच्या सुया फिराव्या, तसा मी केवळ आहे म्हणून हे जगत कार्य करायला प्रवृत्त होत. जगताचं हे कार्य करणं हे माझ्या अध्यक्षत्वाखाली होतं, मी आहे म्हणून होत. तुम्हाला असं वाटतं की देह आहे म्हणून कर्म होत, देहाच्या आत तो आहे म्हणून देह कर्म करतो. तो चैतन्य रूप आहे देहाच्या आत म्हणून कर्म होत आहेत, त्याच्या अध्यक्षतेखाली कर्म होत आहेत. तुम्हाला असं वाटतं डोळा पाहतो, कान ऐकतो, केनेशितम पदती प्रेषितम मनः, केन प्राणः प्रथमः प्रैति युक्तः, केनेशितां वाच विमां वदन्ति, चक्षुः श्रोत्रम् कौं देवो युनक्ति. उपनिषद केनोपनिषदामध्ये प्रश्न विचारलेले आहेत. यद् वाचानभ्युदितम् येन वा अभ्युद्यते तदेव ब्रह्मत्वं विद्धीनेकं यदितमुपासते. त्याच्यावर उत्तर देताना जे वाणीनी सांगता येत नाही, वाणीनी कितीही वर्णन केलं तरी त्याचं वर्णन होऊ शकत नाही. यद् वाचा न अभ्युदितम येन वाक अभ्युद्यते, मात्र जो आहे म्हणून वाणी बोलू शकते, आपल्या आत कोणतरी आहे म्हणून वाणी बोलते. जर तो निघून गेला तर काही नाही करता येत. ती कविता आहे ना कुमार गंधर्वांनी त्याच्यावर गायलेलं गाणं फारच आजलं, की त्यांची पत्नी गेली. कोणाची? ज्यांनी कोणी कविता केली प्रसिद्ध कवी आहे, अजूनही रुसूनी आहे, त्यांची पत्नी गेली. इतक्या वर्षांचा संसार, ते म्हणतात वाट पाहतोय. आतापर्यंत किती वेळेला रुसलेली होती, पण असं कधी झालं नाही की दीर्घ काळ रुसवा तसाच टिकून राहील. आज मात्र हे काय घडतंय कोणत्या खुलता कळी खुले ना, मिटले तसेच ओठ पापणी हले ना, असं ते म्हणतात. त्याचं कारण आत जो होता तो निघून गेला, जो अध्यक्ष होता ज्याच्या अध्यक्षतेखाली हे शरीर जातं. याच न्यायाने जे पिंडात आहे तेच ब्रह्मांडात आहे, काहीही वेगळं नाही. त्याच्या अध्यक्षतेखाली ही प्रकृती निर्माण होते. नुसता देह नाही निर्माण होत, त्याच्याबरोबर जीवशक्ती निर्माण होते. मोठके देहाचे उभे आणि चेतना त्याचं उपलब्ध. खरं म्हणजे प्रवचनात देखील बोलू नये अशी गोष्ट, जर चेतना नसेल तर कल्पना देखील करू नका. आपण सगळे हळहळतो की असं कसं काय झालं. तो अध्यक्ष आहे. त्याच्या अध्यक्षतेखाली काही निर्माण होतं आणि ते कार्यरत होतं. जे लोक चेष्टा समजतात जैसा निमित्त मात्र का सविता तैसा जगत प्रभवी. परंतु सुद्धा हेतू मीच आहे. जगत प्रभावाच्या ठिकाणी मी हेतू आहे. आपल्यावरूनच लावून पाहायचं. तसंच तशी जगताची उत्पत्ती आहे. का जे निया अधिष्ठेली या प्रकृती होती चराचराची या संभूती म्हणून मी हेतू हे उपपत्ती करेया. आता येणे उजेवडे निरुते. आता या उजेडामध्ये स्पष्ट झालेल्या प्रकाशामध्ये निहारिपा ऐश्वर योगात आहे. तू हा ऐश्वर योग जरा पहा. जे माझ्या ठाई भूते तरी भूती मी नसे. माझ्या ठिकाणी भूत मात्र आहेत. मी आहे म्हणून भूत मात्र आहेत. पण ज्या भूत मात्रांमध्ये मी नाही अशा वेळेला त्या भूत मात्रांमध्ये मी आहे असं मग संभवलेच नाही. जर मी गेलो तिथून तर काहीच उरत नाही. आणि भूतेला माझ्या ठाई आणि भूता माझी मी नाही या खुणा तू कधी चुकू नको. हे लक्षात ठेवून नववा अध्याय पाहायचा. राजविद्या राजगुह्यम पवित्रम तिलमुत्तम प्रत्यक्षावगमम धर्म्यम सुसुखम कर्तुम अव्ययम. म्हणून लगेच पुढे श्लोकाला की अवजानंती माम मूढा मानुषी तनुमाश्रितम. मानुषी तनु धारण केलेल्या माझी अवगणना नेहमीच होत असते. अवजानंती माम मूढा मानुषी तनुमाश्रितम. मानुषी तनु हे मानव हे उपलक्षण समजायचं. सर्व देहांच्या आत तोच आहे. मनुष्याच्या आत जसा आहे तसं सर्वच देहांच्या आत तो आहे. पण त्याच्याकडे दुर्लक्ष होऊन प्रकृतीकडे लक्ष दिलं जातं. तेव्हा म्हणतात की टिटवीचा आवाज कानावर आला की तू अशुभ समजतोस. तू कोणते लागून गेलास. टिटवीला भगवंतांनी आवाज दिलेला आहे. ती त्याच्या आवाजात राहते. मग तुझाही आवाज उद्या टिटवीला अशुभ नाही का वाटणार. हे जसं विश्व जसं आहे तसं भगवंतांनी निर्माण केलेलं आहे. परवा कोणीतरी मला सांगितलं की कलकत्त्यामध्ये एवढी ट्रॅफिक असताना एक मांजर उडी मारून रस्त्याच्या या बाजूने त्या बाजूला गेलं. तर भाड्याच्या टॅक्सीमधून तो जात होता. त्या टॅक्सीवाल्यानी ड्रायव्हरनी गाडी थांबवली. तिथं किंचित रिव्हर्स घेतली. एवढं सगळं चालू असताना त्याने काय हे काय करत होतो. त्याने वो बिली गेली. मांजर अडवं गेलं म्हणून एवढ्या गर्दीत मागं तू असा कोण लागून गेला की मांजर तुला अडवं गेलं म्हणून तू अशुभ समजतोस. तू कित्येक वेळेला मांजरांना अडवा जातोस तेव्हा. म्हणून देहधारी जे जे म्हणून आहे त्याच्या आत जो परमात्मा आहे त्या परमात्म्याकडे दुर्लक्ष करूनच आपण वर्तन करतो. परमभावम अजानंतो मम भूत महेश्वरम. माझा परमभाव त्या भावामुळे मी सर्वांच्या अंतर्यामी आहे. अगदी नवजात अर्भक नुकतंच जन्माला आलेलं माझ्या याच्यावर एक ठोकर कालच कोणीतरी माल पाठवला पुण्याहून. ती 8:15 काय नापशून क्वारंटीन झाली आणि फोटो. ते बाळ अगदी असं कोपरा एवढं पण ना त्याचे लुकलुकणारे डोळे तुमच्याकडे पाहतात ना, त्याच्या आत जाणीव आहे, त्या जाणीवेतून ते तुमच्याकडे पाहत. हे जे भगवंताचं ऐश्वर आहे हे ऐश्वर बाहेर तर आहेच आहे, सूर्यास्त आणि सूर्योदय पाहण्यासारखे आहेत, वसंत ऋतूमध्ये पालवी फुटते ते पाहण्यासारखं आहे, शिशिर ऋतूमध्ये पांझर होते ती कित्येकांना आवडते, हे सगळं आनंददायी आहे. तसं मनुष्याच्या आत जे आहे ते चैतन्य देखील इतकंच आनंददायी आहे. पण मानवाच्या आत लपलेल्या ईश्वर स्वरूपाची अवहेलना अवगणना तेही होत असते, आपल्याही अंतर्यामी तेच आहे पण त्याचीही अवगणना सतत होत असते. शत्रूंना सांगायला लागत की अरे ते परमात्म तत्वच तू आहेस म्हण तोच मी आहे, हे अशा करताच सांगितलं जातं की तू ते लक्षात न घेता वागतो आहेस, त्याची अवगणना करू नकोस, त्याच्याकरता तुझं जीवन आहे. खरं म्हणजे आपल्या बुद्धीमध्ये हे जर लक्षात येईल तर फार फार चांगलं होईल. आपण ते लक्षात न घेता राहतो किंवा कधी कधी सर्वांच्या ठिकाणी प्रभू पाहणं आपल्याला गैरसोयीचं होतं. आपल्याला अशी भीती वाटते की नोकराच्या ठिकाणी प्रभू पाहायचा म्हणजे मग त्यांनी काम चुकारपणा वगैरे केला, ते असं सगळीकडे नको पाहायला, त्यांना त्यांच्या बेतानीच वागवलं पाहिजे. फार फार कडक शब्दात लोक बोलतात, ज्यांना काय जोडे मारायचे त्यांना जोडेच मारायला लागतात, अशा भाषेत देखील बोललं जातं, त्यांना सतत तसंच ठेवायला लागतं नाहीतर ते डोक्यावर बसतील. ही खरं म्हणजे आपली लबाडी आहे, पण या लबाडीमुळं आपण इतके घसरतो आणि सुखदुःखाच्या हिंदोळ्यांमध्ये अडकतो. मी अशी एक गोष्ट वाचली की एक माणूस एका भटजीबुवांकडे आला आणि त्यांना म्हणाला की भटजीबुवा, मी शेतातून चलत असणाऱ्या गायींपैकी एक गाय चोरली. तेव्हा ते म्हणाले की अरे अरे तू चांगलं नाही केलंस, असं करणं वाईट आहे, तू कशाला चोरून केलीस. तेव्हा तो म्हणतो मलाही आता समजलं की असं मी करायला नको होतं, मी वाईट आहे, पण आता ती मी चोरली आहे, तुम्ही ती गाय घ्याल का. भटजीबुवा म्हणतात की चोरीची गाय मला नको. हा मनुष्य म्हणतो की तुम्ही म्हणता चोरीची गाय मला नको, तो मालक काय घ्यायला तयार नाही, मग मी काय करू. भटजीबुवा म्हणतात की अशा वेळेला गाय आपल्याकडे ठेवून घ्यायला काही हरकत नाही. भटजीबुवा घरी जातात तर त्यांच्या गायीतली एक गाय कमी झालेली असते. यांनी जास्तीत जास्त एका गाई एवढाच लाभ होतो, पण कालांतराने आपण खोटारडे होतो याचा पत्ता नसतो. आपली मूर्ती आपल्या कर्मातून घडते याचा आपल्याला पत्ता नसतो. असा एक विनोद वाचला त्याची द्विभार्या प्रतिबंधक कायद्यानुसार एका व्यक्तीवर खटला चाललेला होता, त्यांनी दोन विवाह केले म्हणून, पण त्या खटल्यामध्ये तो निर्दोष सुटला. तेव्हा तो न्यायाधीशांना विचारतो की मग मी आता कुठल्या पत्नीकडे जाऊ, पत्नी लबाडीने काही साधत नाही. म्हणून भगवंत माझा परम भाव दुर्लक्षित करून व्यक्ती बोलतात. मी काय जास्ती उदाहरणं देता येत नाहीत, आपल्यालाही मर्यादा असते. म्हणून उगीच आपलं मालक नोकर ननंद भाऊजय सासू सुना मला असं काही उदाहरणं द्यायची नसतात प्रकारे, पण आपल्याला समजण्यासाठी काहीतरी बोलायचं म्हणून मी उदाहरणं देतो. पण भगवंत असं म्हणतात की मोही गेली मनोधर्मे, हे जी मी मानवी संभ्रमे, मग येथींची जी एक जन्म कर्मे ती ए मजची म्हणती, येतुलेने अनामा नाम मज अक्रियासी कर्म विदेहासी देहधर्म आरोपिती. मी वस्तुत कुठल्याच नामाचा नाही. समर्थ म्हणतात प्रातक काही जगदीशा चोवीसा नामी स्मरावे. चोवीस नामी तो सहस्र नामी, सहस्र नामी तो अनाम. आपण अनामी आहोत, तो परमात्माही अनामी आहे. त्याला कुठल्याही नामाने हात मारली तरी चालते, सर्व नाम त्याचीच आहेत आणि कुठलंच नाम त्याचं नाहीतरी आपलं तरी कोणतं नाम आहे. विपजल्या बालकाशी नाम नाही तयासी, ठेवल्या नामाशी ओझेच उठी. सोयीनुसार बाराव्या दिवशी तरी नाव ठेवलेलं असतं, म्हणजे 12 दिवस त्याला काहीच नाव नसतं. आणि मग कधी कधी बारस 12व्या दिवसाच्याही बारस म्हणतात त्याला. पण सोयी म्हणजे मुलाच्या वडिलांना रजा मिळत नाहीये, मग त्यांना 1.5 महिन्यांनी यायला जमे, मग 1.5 महिन्यांनी नाव ठेवलं आणि मग ते नाव आपलं होऊन जातं. वस्तुत आपलं जे नाव आहे आता, त्याच्याऐवजी दुसरं कोणतंही नाव ठेवलं असतं तर ओढिली नसती. कोणतंही नाव चाललं असतं, कारण तो नामरहितच आहे. येतुले अनामा नाम मज अक्रियासी कर्म विदेहासी देहधर्म आरोपिती. मज आकार शून्य आकारु निरुपाधिका उपचारू, मज विधी वर्जिता व्यवहारू आचाराधिक. आकार शून्य असलेला मी पण आरशात पाहतो, भानपट्टी वगैरे करतो, आपण पक्के आकारात सापडून जातो. एवढंच नव्हे तर कधीही कुठलाही ग्रुप फोटो घ्या, त्या ग्रुप फोटोमध्ये आपण कुठं दिसतो हे शोधायची आपली माहिती नसते. आपल्याला याचं भानच नाहीये की हा देह आहे आणि देहाच्या आत असणारा तो खरा मी आहे, याची आपल्याला दाद फिकीर नसते. मज आकार शून्य आकारू निरुपाधिका उपचारू, मज विधी वर्जिता व्यवहारू आचाराधिक. मज वर्णहीना वर्णू ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, असा कुठला वर्ण खरं म्हणजे आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की याती कोण माझे गेले हार कोणी, श्रीरंगा वाचवणी आणू नेणे, किती हो शिकवाल मज वेळोवेळा मी तया गोवळा राखलीये. माझं याती कोण सगळं हरकून गेलं. अष्टभोग भोगणे माते नाही चाड, भक्ती प्रेम गोड लईले गे माये. मृत्तिकेची खंती काय करी तोसी, एका अभंगामध्ये म्हणतात कोण मी नेणसी काय आहे. काय तुझं झाले नाथीला संसार, कासयासी भार वाहतोसी. पण भार वाहिल्याशिवाय आपला संसार चालतच नाही. मज अमेया मान अपरिमित मी आहे. पण मला परिमित करून ठेवलेला आहे. सर्व गटाशी स्थान जैसे सेजे माझी वन विदयला देखे, तैसे अश्रवणाश्रोत्र मज अचक्षुषी नेत्र अगोत्राहोत्र अरूपारूप मज अपुराचे कुळवाहिनी. किती लोकांनी स्वतः भगवंतांचा उद्धार देखील गवळ्याचा मुलगा म्हणून केला. दुर्योधनाने भरसभेमध्ये शिष्ठाईसाठी आलेला असताना आम्ही क्षत्रिय आहोत कुरुवंशीय आहोत हा यादव कुळीचा गवळ्याचा मुलगा शिशुपालाने मज अकुळाचे कुळ वाणिती मज नित्याचे निधने शिरती मी नित्य असतो पण जेव्हा मृत्यू होतो तेव्हाच देहाचा तेव्हा मोठे शिमून जातात इतके कोलमडून पडतात की बोलायची सोय नाही. मज सर्वांतरा ते कल्पिती हरी विक्रता मी स्वानंदाभिरामो तया मज अनेक सुखांचा कामो. मी खरं म्हणजे कुठल्याच सुखाशी विषय सुखाशी संबंधित नाही. मी स्वतःच आत्मतृप्त आहे तृप्त काम आहे परिपूर्ण आहे. मी भिकारी नाही कोणत्याही सुखासाठी म्हणून तया मज अनेक सुखांचा कामो आघवाची मी असे समूह की म्हणती एकदेशी. देहामध्ये मला पाहिल्यामुळे एकदेशी असं म्हणतात. वस्तुत मी सर्व देहांमध्ये आहे असं भगवंत म्हणतात. मी आत्मा एक चराचरी म्हणती एकाचा तई पक्ष करी आणि कोकोनी एका ते मारी त्याची वाढली ती किंबहुना ऐसे समस्त जे हे मानुष धर्म प्राकृत तयाची नाव मी ऐसे विपरीत ज्ञान तयांचे. अशा प्रकारचं ज्ञान त्यांचं होऊन जात आणि अशा ज्ञानामुळं विपरीत ज्ञानामुळं त्यांच्या सर्व आशा व्यर्थ होऊन जातात. त्यांची सर्व कर्म व्यर्थ होऊन जातात. मी मुंबईत एकांकडे गेलो होतो तिथून मी कुठं गेलो कसलं ते म्हणून तिथे एवढी मोठमोठी चाक होती की जवळपास तुम्ही खाली असता तेव्हा म्हणजे मुंबईच्या भाषेत फर्स्ट फ्लोअरवर असता म्हणजे पार्किंग च्या नंतर जो मजला त्याच्या वर आणि वर जातात तेव्हा 13व्या मजल्यावर जातात आणि मग तिथून खाली येतात तेव्हा असं पोटात काहीतरी झाल्यासारखं असे तुम्ही बरेच राऊंड मारता पण जिथून चढता तिथंच उतरता. तशी जीवनाची सफर जिथं चढतो अबोधातून तिथूनच खाली उतरतो. प्रवास तर भरपूर करतो जगतो भरपूर 80 वर्ष 85 वर्ष त्याच्यात सर्व तर खूप करतो पण काही हाताला लागत नाही. असं विपरीत ज्ञान ज्यांचं असतं त्यांच्या सगळ्या आशा देखील विपरीत व्यर्थ जे त्याच्यातून घसघशीत असं काहीही हाताला येणार नाही. सॉलिड ज्याला म्हणून जे कल्याणकारी असेल असं काहीही हाताला येणार नाही. अशा सगळ्या आशा स्वामीजी म्हणायचे की जन्मभर नोकरी करतो आणि रिटायरमेंटच्या वेळेला घर बांधतो. आपल्या सगळ्यांचीच कथा आहे आणि मग त्या घरामध्ये प्रवेश करतो. त्या घराचं नाव देखील सार्थक वगैरे असं काही ठेवत पण अशा घरामध्ये प्रवेश करताना जर ठेच लागली तर जर कुठं चुकून डोकं आपटलं तर दुःख होत पण मग नंतर त्या घरामध्ये अनेक ठेका लागत असतात. मुलगा उलटून बोलतो, मनासारखं काही घडत नाही, तरी देखील तो सार्थक काय सार्थक होतो कोण जाणे. याला धरून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, म्हणजे बंगला बांधूनही असं नाही, कोणत्या विचाराने तुम्ही चालायला पाहिजे हे तुम्हाला समजलं नाही असं भगवंत म्हणतात. मोहाशा त्याच्या आशा या मोघ म्हणजे व्यर्थ असतात. मोघ कर्माण काहीही मिळवलं नाही जणू त्यांनी, त्यांची सगळी कर्म व्यर्थ. आमच्या लहानपणी शनिवार वाड्यामध्ये, आता तर तिथे एकदम कोणी ताब्यात घेतले पुरातन संस्था काळजी शासकीय आणि तिथं तिकीट वगैरे लावून आत सोडतात, पण मुलं अभ्यासाला जायची भिकारी झोपायचे तिथं, आणि गुंड मंडळींचं जुगार खेळण्याचं ठिकाण होतं. फारसं लक्ष कोणाचं शनिवार वाड्याकडे नव्हतं, जाणं येणं आणि उगीच आपल्या चकरा मारायचा काहीतरी वेळेवाकडे उद्योग चालायचे. ज्यांनी बांधला तो एकेकाळी तिथून अटकेपर्यंत सगळं राज्य सांभाळलं जात होतं, त्यांना कल्पना होती इथं नंतर काही कोणी दिल्ली दरवाजातून कोणी आत यायचं हे ठरलेलं होतं, गणेश दरवाजातून कोणी आत यायचं उगीच येरा गबाळा कोणत्याही दरवाजाने आत येऊ शकत नव्हता, त्याचं पुढे काय झालं. म्हणून त्यांचं ज्ञान व्यर्थ, त्यांच्या आशा व्यर्थ, त्यांची कर्म व्यर्थ. परमात्मा न जाणता व्यवहार करणाऱ्यांचं सगळं व्यर्थ. पुढे जर भगवंत म्हणतात, राक्षसी आसुरींचैव प्रकृती मोहिनीशीलता, ज्यांच्या प्रकृतीला मोह निर्माण होतो. खरं म्हणजे प्रकृती म्हणजे देह प्रकृती ही जीवात्म्याला आत्मज्ञान प्राप्त व्हावं म्हणून मिळालेली आहे. त्यांनी काय करायला पाहिजे त्याच्याऐवजी भक्तच करत बसतात आणि एके दिवशी सगळं सोडून निघून जातात. त्यांचं काही जयाला जात नाही. या लागी जन्मलेची ते मोह जैसे वाशीय विण मेघ, फुकटचे ढग ज्यांची वर्षाव करण्याची क्षमता नाही असे का मृगजळाचे तरंग दुरुणीची पहावे, अथवा कोल्हेरीचे असिवार ना तरी ओडंबणीचे अलंकार, की गंधर्व नगरीचे आवार आभासती का. म्हणून जो दुराचारी दुराचारी म्हणतो तो दुराचारी याचा अर्थ हे जे निखळ सत्य आहे त्या सत्याकडे त्यांनी लक्ष दिलेलं नाही असा, आणि त्याच्यामध्येही त्याचा दुराचार आहे असा. वस्तुत हे सर्व जगत मी निर्माण केलेलं आहे, माझ्या अध्यक्षतेखाली झालेलं आहे, आणि सर्व जे आहे ते सर्व मीच झालेलं आहे असं असल्यामुळे दुराचारी सहज करेल. जर माझं आलंबन करेल, माझी अनन्य भक्ती करेल, तर दुराचारी काय एवढी मोठी गोष्ट आहे. भगवंतांनी या अध्यायामध्ये जो मुख्य विषय आहे त्याच्यात एक महत्वाचा विषय म्हणजे महात्मे कसे भसतात, हे झालं राक्षसी आसुरींचैव प्रकृती मोहिनीं शिलता यांचं. पण महात्मा नसतो माम पार्थ दैवीं प्रकृती मा शिलता, काही दैवी प्रकृतीचे दैवी प्रकृतीचा आश्रय घेऊन जन्माला आलेले असे जे महात्मे ते मात्र मला येऊन मिळतात ना. दुराचार्यांना माझ्या कृपेमुळं संधी मिळते, त्यांच्यावरही कृपा करणारा मी, पण महात्मे ते त्यांच्यावरही खरं म्हणजे मीच कृपा केलेली असते. सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रता नमस्यंतश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते, ते कशी उपासना करतात ते सतत कीर्तन कसं करतात, यतम तश्च दृढव्रता, ते ध्यानाला कसे बसतात, ते सर्वत्र मी आहे असं पाहून नमस्कार कसे करतात, काय साधना करतात, आणि कोणी ज्ञान यज्ञाचाही आश्रय धरून ज्ञान मार्गी असतात यांच्याबद्दल सांगून झाल्यानंतर मग भगवंत अनन्यास चिंतयंतो माम ये जनाहा परिउपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्। असे जे महात्मे कीर्तन करणारे, नामघोष करणारे, यतंतश्च दृढव्रताः, ज्यांनी आपल्याला सर्व बाजूनी उत्तम रीतीने आवरून धरलेलं आहे, यतंतश्च म्हणजे दृढव्रती ध्यानाला बसणारे असे, नमस्त्यंतश्च माम भक्त्या, मी सर्वत्र सर्व ठिकाणी भरून राहिलेलं आहे असं लक्षात घेऊन नमस्कार करणारे असे अनन्याश चिंतयंतो माम, अनन्य होऊन माझं चिंतन करणारे आणि माझी उपासना करणारे, काहींना अशा प्रकारे तुझ्या खेरीज मला काही नको अशी दैवी प्रकृतीमुळं जन्मतः भावना असते, काहींना जरा जास्त खटपट करावी लागते, काहींना तशा प्रकारची प्रेरणा असते, पण असे जे अनन्य चित्त होऊन माझी उपासना करणारे तसे जन्मावे लागतात। मी असं वाचलं की विवेकानंदांचे वडील गेले, ते रामकृष्णांकडे जात होते तेव्हा त्यांचे वडील होते आणि काही एखाद्या दोन वर्षात नरेंद्रांचे वडील निवर्तले, अतिशय पाणीदार असा तरुण ज्यांच्यावर रामकृष्णांचं प्रेम होत, त्याचं येणं अनियमित झालं, घरच्या काळजा होत्या, कर्ज होती, घरातल्या सगळ्यांचा चरितार्थ कसा चालेल पत्ता नव्हता, नोकरी कोणालाच नव्हती, तेव्हा नरेंद्राला असं वाटत असे की काहीतरी आपल्या बाबत घडावं की जेणेकरून आपलं कुटुंब दैन्यावस्थेतून तरी बाहेर यायला पाहिजे, नोकरी करायची म्हटलं तरी देखील त्या काळात ते ग्रॅज्युएट असतानाही त्यांना पटकन नोकरी मिळाली नव्हती, रामकृष्णांकडं यायचे आणि सांगायचे की घरातली कशी हलाखीची परिस्थिती आहे, पण बुद्धिवादी होते एका बाजूने, रामकृष्ण काली मातेशी बोलतात हे त्यांना झूट वाटायचं, खोट आहे हा यांचा मनाचा भास आहे असं वाटायचं, परमात्मा जर असेल तर तो बुद्धीत ज्ञान प्रकाशित झाल्यामुळं, आत्मज्ञान प्रकाशित झाल्यामुळं परमात्मा असेल, पण असं कोणातरी मूर्तीला नमस्कार करून आणि त्या मूर्तीशी बोलून तर कुठं ते येत होतं, त्यामुळं नरेंद्रांचा असा भाव होता एका बाजूनी की बहुतेक हे थोडे धर्मिष्ठ आहेत, आणि असाही भाव होता की यांचं आपल्यावर प्रेम आहे आणि हे लोकविलक्षण देखील आहे असं दोन्हीही त्यांच्या मनामध्ये राहत असे। माणूस हातमन झाल्यानंतर अशा प्रकारची अस्मिता असणारा मनुष्य देखील कधीतरी नमतो, तसं ते रामकृष्णांना म्हणाले की तुम्ही म्हणता काही तुमच्याशी बोलते, त्यांचा विश्वास नव्हता ना, तर निदान बोलते तर एवढं तरी मागा, म्हणजे थोडा असा संशय होता की एखाद वेळ जर खरं असेल काही यांच्याशी बोलत असेल तर मग आपल्याबाबत काहीतरी करून घ्यावं. बुद्धिनिष्ठ माणूस देखील कधी कधी अडचणीत आल्यानंतर जशी त्याची परिस्थिती होते तशी नरेंद्रांची झालेली होती. रामकृष्णांना म्हणाले की करा काली मारे, तर तुम्ही बोलता प्रार्थना करता तर सांगा. पण अडचण अशी झाली की रामकृष्ण त्यांना म्हणाले की तू जाऊ सांग, की जे त्यांना करायचं नव्हतं, ज्याच्यावर त्यांचा विश्वास नव्हता. पण परिस्थितीचे चटकेच असे होते की तुमचा विश्वास आहे विश्वास नाही याच्यापेक्षा या विपरीत परिस्थितीतून आली होती, भावंड होती, रोजची परिस्थिती दिसत होती. त्यामुळे रामकृष्णांना वेळगळ ठरवणारे नरेंद्र काली मातेच्या समोर जाऊन उभे राहिले, डोळे मिटून प्रार्थना केली. प्रार्थना झाल्यानंतर शांतपणाने परत आले. रामकृष्णाने अभिरपणाने अभिर होऊन विचारलं की मागितलंस आईकडं? ते म्हणाले की मागायचं होतं ते विसरलोच, मी आईला म्हणालो की मला आई तुझं ज्ञान दे असं. अरे तू मागायला गेलातच काय आणि काय माग, जा परत जा, आईला नमस्कार कर आणि जे मागायचं आहे ते माग ना. असं तीन वेळेला झालं, तिन्ही वेळेला ते मला ज्ञान दे असं म्हणून परत आले. आणि रामकृष्णांना म्हणाले की मी नाही मागू शकत, मला ज्ञान दे, भक्ती दे, प्रेम दे असं म्हणून मी परत आलो. रामकृष्ण म्हणाले की तुझी उपासना शुद्ध आहे की वासनाजन्य आहे एवढंच पाहत होतो. जा, तू आईला मागितलं नाहीस तरीच आहे, तुला आणि तुझ्या घरच्या मंडळींना दोन वेळचं जेवण आणि जाडे भरडे कपडे याच्यामध्ये कधी कमी पडणार नाही. त्या नित्य योगयुक्त झालेल्या आणि उपासना करणाऱ्या चिंतन करणाऱ्यांचा मी योगक्षेम चालवतो, मी वाहतो म्हणजे चालवतो, योगक्षेम वाहव घेणं, योग म्हणजे अप्राप्त वस्तू प्राप्त होणं याला योग असं म्हणतात. जीवाच्या अंगाने योग याचा अर्थ परमात्मा प्राप्ती, जीवानी परमात्म्याशी तदाकारता, हा जीवाच्या पक्षी योग. त्याच्या योगाची जबाबदारी मी घेतो. मग अनन्य चिंतन करतो, अनन्य होऊन जो चिंतन करतो आणि उपासना करतो तो स्वतः मिळवत नाही. नाही, भगवंत म्हणतात की मी त्याला देतो. अहंताजन्य उपासनेने काही नाही साधत, जेव्हा केव्हा ज्ञान होतं तेव्हा ते त्याच्याच कृपेने होतं. मी ज्ञान देतो. पाचव्या अध्यायातही असंच म्हणाले, भोक्तारम यज्ञ तपसाम सर्व लोक महेश्वर. यज्ञ आणि तप याचा भोगता मी असतो, मी त्याचा भोग घेतो. प्रत्यक्षत तप करणारा ध्यान करणारा बाजूलाच होतो, तो व्यक्ती होतो आणि मी प्रगट होतो. माझ्या आनंदासकट मी प्रगट होतो, माझ्या कृपेनेच मिळत, माझ्या कृपेशिवाय मिळतच नाही. त्याचा योग मी सांभाळतो आणि त्याचा क्षेम देखील मी सांभाळतो. या योगक्षेम याचा खुलासा पुढं 10व्या अध्यायामध्ये हा सुंदर ऋषीने आला. शब्दही असेच सारखे आहेत का? तेषाम सतत युक्तानाम भजताम प्रीतीपूर्वकम ददामि बुद्धी योगम तम येन माम उपयांती ते. मला प्रीतीपूर्वक जे भजतात त्यांना तेषाम सतत युक्ताना सतत युक्त होऊन जे प्रीतीपूर्वक मला भजतात त्यांना मी बुद्धियोग देतो. ज्या योगाने ते माझ्यापर्यंत येऊन पोचतात. हा बुद्धियोग शब्द विशिष्ट आहे. भगवद्गीतेमध्ये तीन चार ठिकाणी आला. नंतर उद्याच्या प्रवचनात मी बुद्धियोगावर विशेष बोलेन. पण बुद्धियोग म्हणजे समत्व बुद्धी. बुद्धियोग म्हणजे पहिल्या दिवसाचं प्रवचन जर आठवलं तर ज्याला आत्मविषयक बुद्धी किंवा सांख्य बुद्धी असं म्हटलं की आत्मविषयक बुद्धी आणि त्याच्या अंतर्गत कर्म करण्याची युक्ती म्हणजे कर्मयोग युक्ती. बुद्धियोग हा शब्द सांख्य बुद्धी म्हणजे आत्मविषयक बुद्धी अधिक कर्म करण्याची बुद्धी म्हणून बुद्धी आणि योग असा एकत्रित शब्द भगवंतांनी रचला. दुसऱ्याच अध्यायात रचला. इथं त्याचा पुनरुच्चार केला. मी त्याला बुद्धियोग देतो. ज्ञान होण्याची जी प्रक्रिया भगवद्गीतेमध्ये सांगितलेली आहे ती एकाच मार्गाने आहे. त्याला आत्मविषयक ज्ञान आणि कर्म करण्याची युक्ती हे दोन्हीही मी देतो असं इथं भगवंत की ज्याच्यामुळं ते मला येऊन मिळतात. अशा रीतीने मला येऊन प्राप्त होण्याचा योग देखील मी सांभाळतो आणि ते राखण्याचा क्षेम म्हणजे जे दिलेलं आहे ते सुरक्षित राखणंही महत्वाचं. दिलं आणि निसरून गेलं तर उपयोग काय त्याचा? म्हणून क्षेम या शब्दाचा अर्थ जीव जो परमात्म्याशी तदाकार झालेला आहे आणि परमात्मा ज्ञान त्याला झालेलं आहे हा जो योग घडलेला आहे तो योग सुरक्षित ठेवण्याचं काम देखील मी करतो. कारण किती मोहाचे प्रसंग आहेत, किती वेगळ्यावागळ्या कर्मांचे प्रसंग आहेत, संसार असताना किती गुंतणं आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये ज्ञान सुरक्षित ठेवण्याचं काम देखील माझ्या कृपेने होतं असं भगवंत म्हणतात. योगक्षेमम वाहम ज्ञान म्हणतात. इथं दहाव्या अध्यायात ते असं म्हणतात की तेषाम एव अनुकंपार्थम त्यांच्यावर अनुकंपा करण्यासाठी म्हणून कृपा करण्यासाठी म्हणून अहम अज्ञानजम तमाहा नाशयाम. त्यांचा अज्ञानजन्य असा तम अंधकार त्यांच्या बुद्धीतला मी नाश करून टाकतो. त्याचा त्यांना आत्मभाव राहील असं मी पाहतो. आत्मभावस्तो भावस्तो ज्ञानदीपेन भास्वता. त्यांच्या जीवनामध्ये ज्ञानदीप सतत राखण्याचं काम करणारा मी असतो. अशा रीतीने मी त्यांचा क्षेम देखील सांभाळतो. आपल्याला योगक्षेम वहाम्यम म्हणजे एलआयसीची जाहिरात माहितीये की तुम्ही आमच्याकडे पैसे ठेवा म्हणजे मग तुम्ही गेल्यानंतर तुमचे जे आहेत त्यांचा क्षेम आम्ही सांभाळू. असा योगक्षेमाचा अर्थ नाहीये आणि तसाही अर्थ एका बाजूने आहे. फक्त एलआयसी जशी जाहिरात करते तसा मात्र नाही. मग त्याला असं वाटत राहतं की आपलं सगळं जीवन परमात्मा चालवतो आहे. आपला आपला जो ज्ञान तर सांभाळतच आहे पण आपलं सगळं जीवन सांभाळणारा तो आहे असं त्याला वाटतं. आणि परत विवेकानंदांचंच आलं, त्यांना तर अशी परिस्थिती झाली. मी असं वाचलं की अमेरिकेमध्ये एक वस्त्र झोळीमध्ये त्यांच्या किंवा बॅगेमध्ये खांद्यावर अडकवण्याच्या पिशवीमध्ये एक वस्त्र आणि एक वस्त्र अंगावर आणि भगवद्गीता असे ते अमेरिकेत गेले. फारसं सामान नव्हतं, अजून थोडस काय असेल तर सोडून द्या. आणि त्यांना तिथल्या हवामानाची थंडीची काही कल्पना नव्हती. इतकी थंडी रात्री निर्माण झाली की बाजूला ड्रेनेजचे पाईप टाकण्याचं काम चाललेलं होतं. भला मोठा मोठे असे लांब पाईप होते, त्याच्यामध्ये ते आत बचाव करण्यासाठी म्हणून गेले आणि कुडकुडत रात्रभर ते तिथं थांबले. भूक लागलेली होती, कोणीही त्यांना स्पॉन्सर केलेलं नव्हतं, त्यामुळे त्यांची काळजी घेणारं कोणीच नव्हतं, ओळखीचं कोणीच नव्हतं. रात्र कशी कुडकुडतच एक प्रकारे काढल्यानंतर भुकेने व्याकुळ झालेले असताना ती भगिनी शब्दशः डोक्यावर फळांची टोपली घेऊन त्या दिशेने येत होत्या. आणि त्यांना असा काही दृष्टांत म्हणा किंवा स्वप्न पडलेलं होतं की अशी अशी एक भगनी कपडे घातलेली व्यक्ती तर ती भुकेली आहे आणि तिला हे देऊन तू दे म्हणून ती आलेली होती शोधत. दोन वेळच जेवण आणि जाडी भरली वस्त्र याची काही कमी पडणार असे शब्द आठवले आणि हा श्लोक आठवला. योगक्षेमम वहाम्यहम म्हणजे अक्षरशः वाहून डोक्यावरून, म्हणून तोही क्षेम परमात्मा सांभाळतो भक्ताचा. पै सर्व भावेसी मुखी तेथे मोपिले मज चित्ते जैसा गर्भ गोळू उद्यमाते कोणाही येणे त्यांच्या पोटात असणारा. गर्भगोळ तिचं अपत्य वेगळ्या कोणत्याही उद्योगाला प्रवृत्त होण्याचा प्रश्नच नाही, त्याला माहीतच नसतं. त्याचा योगक्षेम हा परमात्मा जसा सांभाळतो, तैसा मी वासुनी काही आणि गोमटेची नाही मजची नाम पाही चिने या ठेवले. ऐसे अनन्य गती के चित्ते चिंतित साते माते जे उपासिती तयाते मीची सेवी. मी त्यांची सेवा करतो. ते एकवटुनी जी एक क्षणी अनुसरले गा माझी वागणी तेव्हाची तयाची चिंतवणी मजची पडली. मग तिन्ही जे जे करावे ते मजची पडिले आधवे. जैसी अजात पक्षाचे जीवे पक्षिणी जिये. अजात पक्षी म्हणजे ज्याला पंखही फुटलेले नाही आणि डोळेही उघडलेले नाही अशा पिला करता जशी पक्षिणी सगळं करते तसं मी त्याच्याकरता सगळं करतो. आपुली तहान भूक नेणे तांदया निकेते माऊली तिची करणे. बाळाला काय आपली तहान आणि भूक कळत पण आता त्याची वेळ झाली असेल हे त्याला जे त्याच्याकरता योग्य असेल ते माऊली जाणते. जसं तान्ह्या बाळाचा योगक्षेम कोण सांभाळत, स्वतःच स्वतः त्याला काही करता येत नाही, आई सगळं करते. तैसे अनुसरले जे मज प्राणे तयांचे सर्व मी करी. जे प्राणपूर्वक माझं अनुसरण करतात त्यांचं सर्व करणारा मी असतो असं भगवंत म्हणतात. तया माझ्या सायुज्याची चाळ तरी त्याची पुरवणी कोण? ज्याला मुक्ती हवी आहे चालता बोलता निचेष्टित पडिले नसता मुक्ती लाभे सायोज्यता अशी सायोज्य मुक्ती त्याला जर त्याची इच्छा असेल तर मी पुरवतो. त्या सेवा म्हणती तरी आड प्रेम असू ये आणि त्याला जर सेवा करायची असेल इथे येऊन भूतमात्रांची तर त्याच्या ठिकाणी सेवेकरता आवश्यक असं प्रेम मी निर्माण करतो. ऐसा मनी जो जो धरी भावो तो पुढा पुढा लागे देवो आणि तिथेही याचा निर्वाह हो तोही मी चितले. त्याला जे जे हवं आहे मागण्याची वास पाहे मुखाकडे चिंतिल्या रोकडे मनोगत असं तुकाराम महाराज म्हणतात. देव जणू वाट पाहतो की हा काय मागतो आहे. त्यांनी थोडं चिंतन करावं की रोकड मनोगत त्याचं पुरवतो. तुकाराम महाराज म्हणतात भक्त देखील असा बहादूर असतो तुका म्हणे जीव भाव देवापायी ठेवोलिया काही न मागती. त्याला कळतं ना काय जसं कान्ह्याला काय हवं हे आईला कळतं तसं. पण त्याचा निर्वाह करणारा मीच असतो. हा योगक्षेम आघवा तयांचा मजची पडीला पांडावा. जे माझ्याशी अनन्य गतिक आहेत त्यांचा योगक्षेम कोण पुरवणार? मीच माझ्या घेरीस कोण पुरवणार? जयांची या सर्व भावा आश्रय योगी ज्यांच्या सर्व भावा करता ज्यांनी माझा आश्रय धरलेला आहे असे त्यांचा योगक्षेम पुरवणारा मीच असतो. आणि मग त्याच न्यायाने मी सर्वांचा योगक्षेम मीच पुरवतो. अपिचे सुदुराचारो यांची तर वातच सोडा. कारण हे अनन्य प्रतीक आहेत. माझं चिंतन करतात उपासना करतात त्यांचा योगक्षेम तर मी सांभाळतोच सांभाळतो. पण दुराचाऱ्यातला दुराचारी असेल तरी अपिचे सुदुराचारो भजते माम अनन्य भाग साधू एव समंतव्या सम्यक व्यवसितो दिसा. भगवंतांनी दिलेली आश्वासनं सुरू झाली. त्यांचा योगक्षेम मी सांभाळतो. दुराचाऱ्यातला दुराचारी असेल पण अनन्य भक्ती जर करू लागला तर काही जर तर राहणारच. तो साधू ओळखला जातो. सम्यक व्यवस्थितो ही सहा त्याच्या बुद्धीचा चांगला निश्चय होतो. तो साधू ओळखला जातो. क्षिप्रम भवती धर्मात्मा आणि तो त्वरित धर्मात्मा होतो. क्षिप्रम म्हणजे या जन्मात असं घ्यायचा. शश्वत शांती निगच्छती त्याला शाश्वत अशी शांती प्राप्त होते. कौंतेय प्रतिजानीही नमे भक्ता हा प्रश्वती. लक्षात ठेव समजून घे की माझा जो भक्त असतो त्या भक्ताला नाश नसतो. दुराचारी का असे ना उच्चारला तो हरि ओम कसं विठ्ठल 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 योगी थोर विरागी तत्र ज्ञानी संत हो सत्तर परात पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा कृतकस्य स्विद्धनम्. ॐ शान्ति शान्ति शान्ति.
बोला कुंडली कवर के हारे श्री श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय